चौदर तळ्याचे ते पाणी पाजिले आमा भिमानी संघर्ष करण्याला जिद्दीने लढण्याला संघर्ष करण्याला जिद्दीने लढण्याला शक्तीची दिदली निशानी चौदर तळ्याचे ते पाणी संघर्ष करण्याला जिद्दीने लढण्याला संघर्ष करण्याला जिद्दीने लढण्याला शक्तीची दिदली निशानी असा ज्ञानदाता पुन्हा कधी जग